तुम्ही बालवाणी कार्यक्रम ऐकत आहात. हा कार्यक्रम क्राय संस्था मुंबई यांच्या सहाय्याने कलापंढरी संस्था लातूर प्रस्तुत करत आहे. चला ऐकूया बालकांची वाणी बालकांच्या जुबानी.
आई हे बघ, मी वर्गामध्ये पहिला आली आहे. अरे वा, मला माहीत होत तूच वर्गात पहिला येशील. मागच्या 4 वर्षापासून तूच वर्गात पहिली येत आहेस.
अभिनंदन प्रिया, चल तुला पेढे आणतो. गल्लीमध्ये पण सर्वांना समजलं पाहिजे माझी मुलगी पहिली आली म्हणून.
मला पण विश्वास होता तू 7वीपासून वर्गात पहिलीच येत आहेस. आता तू 9वीला आली आहेस, असाच अभ्यास कर बाळा.
हो आई. आई मी आले शाळेतून, जेवायला काय केली आहेस? मला भूक लागली.
हो देते, अगोदर तुझा निकाल दाखव बरं.
आई ते ना.
काय झालं, निकाल कुठे आहे तुझा?
आई हे बघ माझा निकाल.
अरे वा, 85% छान आहेत की?
आई पण मी वर्गामध्ये पहिला नाही, दुसरा आली आहे.
काय असं कसं होऊ शकतंय? दुसरी कशी आलीस? तू तर अभ्यास केला होतास ना, हे कसं शक्य आहे मग?
आई ते ना, माझ्या वर्गामध्ये का नाही नवीन मुलीचा प्रवेश झाला आहे. ती माझ्यापेक्षा खूप हुशार आहे, तिला 98% पडले आहेत.
असं कसं काय, अभ्यास कमी केलीस म्हणून तू दुसरी आलीस, असे कसं होऊ शकतंय?
एवढं रागवायला काय झालं? प्रत्येक वेळेस परीक्षेत पहिला येईल असं नाही, पुढच्या वेळेस येईल पहिला.
आपण दोघी शिकलो नाही म्हणून हिला शिकवायचं ठरवलं. हिला डॉक्टर बनवायचं आहे. उगाच बनत नसते कोण पण डॉक्टर, परीक्षेत पहिला आलं पाहिजे. एकदा काय अभ्यासातून पाठीमागे घसरलं की मग झालं, मग बसा डॉक्टर व्हायचे स्वप्न बघत सगळेजण. आम्ही हिला कधीच कोणत्या गोष्टी कमी पडू दिल्या नाहीत, कारण आमचं स्वप्न आहे की हिला डॉक्टर बनवायचं. मला तर माझ्या आई वडिलांनी शिकवलं नाही.
आई माफ कर मला, मी नंतर करते खूप अभ्यास.
अगं का पुरीवर रागवत आहेस तू?
हिचा अभ्यास आता मीच घेणार. उद्यापासून तू पहाटे 3 वाजता उठायचं.
अगं पण
तुम्ही मध्ये बोलू नका.
प्रिया काय झालं, खूप अशक्त दिसत आहेस.
काय सांगू प्रीती तुला?
अगं आपण मैत्रिणी आहोत, सांग मला काय झालं आहे.
प्रीती, जेव्हापासून मी परीक्षेमध्ये वर्गामध्ये दुसरा आली आहे तेव्हापासून माझ्या आईचा स्वभाव माझ्याबद्दल खूप बदलला आहे ग.
म्हणजे? मला समजलं नाही.
आई मला पहाटे 3 वाजता उठवते आणि स्वतः समोर बसून अभ्यास घेते. मला नीट जेवाय सुद्धा देत नाही.
जेवायला देत नाही पण का?
जास्त जेवण केलं तर मी झोपणार ना, मग अभ्यास कधी करणार? एवढंच नाही तर मला बाहेर खेळू देत नाही, टीव्ही बघू देत नाही, मैत्रिणीसोबत बोलू सुद्धा देत नाही. शाळा सुटली की लगेच अभ्यासाला बसवते. रात्री 12 किंवा 1 वाजेपर्यंत माझा अभ्यास घेते. परत सकाळी 3 वाजता उठवते. मला नीट जेवाय देत नाही. मी किती दिवस झाली नीट झोपली नाही.
अगं मग तू तुझ्या वडिलांना सांग.
अण्णाचं ऐकत नाही आई, मला समजत नाही आता मी काय करावते.
टेन्शन घेऊ नको, सर्व ठीक होईल.
आई मला कसं तर होत आहे ग.
काय झालं प्रिया? प्रिया कसं काय चक्कर आली ग तुला? अहो इकडे या बघा, काय झालं प्रियाला?
काय झालं प्रियाला? तिला जर काही झालं ना तर तू बघ, बघितलीस काय झालं? आपली मुलगी मरता मरता वाचली. डॉक्टरांनी म्हटले हे सगळं डोक्यावर ताण घेतल्यामुळे झालं आहे. तुला 100 वेळेस सांगत गेलो एवढं अभ्यासासाठी जबरदस्ती करू नकोस मुलीवर, पण तू ऐकली नाहीस माझं. मान्य आहे मला अभ्यास करणं गरजेचं आहे, पण त्यासोबत चांगला आहार, खेळ, मैत्रिणी, सवंगडी हे सुद्धा तेवढेच गरजेचं आहे.
हो चुकलं माझं बाळ, मला माफ कर ग. असं होईल असं वाटलं नव्हतं ग.
आपली मुलगी अभ्यासात खूप हुशार आहे. एक वेळ दुसरा नंबर आला परीक्षेत म्हणून ती काही मागे नाही पडली अभ्यासात. प्रत्येक ठिकाणी स्पर्धा असते, असं नाही की आपली मुलगी सगळीकडे प्रथम येईल. कुठे ती सुद्धा हरेल, ती सुद्धा काही ठिकाणी पाठीमागे राहील, पण आपली मुलगी मेहनती व हुशार आहे. तिची कुणाशी तुलना करू नकोस हे लक्षात ठेव.
मला माफ करा, मी आता प्रियाला अभ्यासासाठी जबरदस्ती करणार नाही. मला समजलंय, अभ्यासासोबत चांगला आहार आणि खेळकूद सुद्धा मुलांसाठी आवश्यक असते. मी चुकले बाळ, मला माफ कर ग.
आई रडू नकोस.
मला माफ कर ग प्रिया, मी तुझ्यावर खूप अत्याचार केला. अभ्यासच कर म्हणून मागे लागत राहिली.
नाही आई तू माफी मागू नकोस, मला चांगलं नाही वाटत.
जा खेळ जरा मैत्रिणींसोबत जाऊन ये, तुला बरं वाटेल. मी तुझ्या आवडीचे जेवण तयार करते हा आज.
हो आई मी जाते प्रीतीकडे खेळायला.
लेकरू महत्वाचं आहे, जगण्यासाठी फार लागत नाही. डॉक्टरांचं जीवन चांगलं असतं आणि इतरांचं चांगलं नसतं असं काही नाही.
हो समजलं मला, यापुढे चूक होणार नाही. अति तिथं माती, मेहनत करायची परंतु अति नको.